दुसरे शमुएल अध्याय 15। यानंतर अबशालोमने स्वतःसाठी रथ आणि घोड्यांची तयारी केली। तो रथातून जात असताना 50 माणसे त्याच्या पुढे धावत असत। रोज लवकर उठून सकाळीच तो वेशीपाशी जाई। आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकास भेटून त्यांच्याशी बोलत असे। चौकशी करून तो विचारी, तू कोणत्या शहरातून आलास? तो सांगत असे, मी इस्रायलच्या अमुक वंशातला। तेव्हा अबशालोम म्हणे, तुमचे म्हणणे खरे आहे, पण राजा तुमच्या अडचणीत लक्ष घालणार नाही। अबशालोम पुढे म्हणे, मला कोणी येथे न्यायाधीश म्हणून नेमले तर किती बरे होईल। तसे झाले तर फिर्याद घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मी मदत करू शकेन, यांच्या प्रकरणांना मी न्याय देऊ शकेन। अशा वेळी कोणी त्याच्याजवळ येऊन त्यास अभिवादन करू लागला तर अबशालोम त्या मनुष्यास मित्रासारखी वागणूक देई। आपला हात पुढे करून तो त्यास स्पर्श करी, त्याचे चुंबन घेई। राजा दाविदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्रायलांना त्याने अशाच प्रकारची वागणूक देऊन सर्व इस्रायलांची मने जिंकली। पुढे 4 वर्षांनी अबशालोम राजा दाविदला म्हणाला, हेब्रोन मध्ये मी परमेश्वरास नवस बोललो, तो फेडण्यासाठी मला जाऊ द्या। अरामामधील गशूर येथे राहत असताना मी तो बोललो, परमेश्वराने मला पुन्हा यरुश्लेमेत नेले, तर मी परमेश्वराच्या सेनेला वाहून घेईन असे मी बोललो होतो। तेव्हा राजा दाविदाने त्यास निश्चिंत होऊन जाण्यास सांगितले। अबशालोम हेब्रोन येथे आला, पण त्याने इस्रायलाच्या सर्व वंशामध्ये हेर पाठवून लोकास कळवले। रणशिंग फुंकल्याचे ऐकल्यावर अबशालोम हेब्रोनचा राजा झाला आहे असा तुम्ही घोष करा। अबशालोमने स्वतःबरोबर 200 माणसे घेतली, यरुश्लेम सोडून ती त्याच्या बरोबर निघाली, पण त्यांना त्याच्या बेताची कल्पना नव्हती। अहितोफेल हा तेव्हा दाविदाचा एक सल्लागार होता, हा गिलो गावचा होता। यज्ञ करत असताना अबशालोमने अहितोफेलला गिलोहून बोलावून घेतले। सर्व काही अबशालोमाच्या योजनेप्रमाणे सुरळीत चालले होते, त्यास अधिकाधिक पाठिंबा मिळत होता। एका निरोप्याने दाविदास वर्तमान सांगितले की इस्रायलच्या लोकांचा कल अबशालोमाकडे झुकत आहे। तेव्हा यरुश्लेमेमध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दाविद म्हणाला, आता आपण पळ काढला पाहिजे, आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू। त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निघून जाऊ, नाहीतर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही, यरुश्लेमच्या लोकास तो मारून टाकेल। तेव्हा राजाचे सेवक त्यास म्हणाले, तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत। आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला। आपल्या 10 उपपत्न्या होत्या, त्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले। राजा आणि त्याच्या मागोमाग सर्व लोक निघून गेले। अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले। त्याचे सर्व सेवक तसेच एकूण 1 करेथी पलेथी आणि 600 गित्ती राजा मागोमाग चालत गेले। गत येथील इत्तयला राजा म्हणाला, तू ही आमच्या बरोबर कशाला येतोस? मागे फिर आणि नवीन राजा अबशालोम याला साथ दे। तू परकाच आहेस, ही तुझी मायभूमी नव्हे। तू कालच येऊन मला मिळालास, आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार, तू कशाला भटकत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर, तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो। पण इत्तय राजाला म्हणाला, परमेश्वराची शपथ, तुम्ही जिवंत असेपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही, आता जगणे मरणे तुमच्या बरोबरच। दाविद इत्तयाला म्हणाला, मग चल तर किद्रोन ओहळा पलीकडे आपण जाऊ। तेव्हा इत्तय आपल्या बरोबरच्या सर्व मुला मनुष्यांसह किद्रोन ओहळा पलीकडे गेला। सर्व लोक मोठ्याने आकांत करत होते। राजानेही किद्रोन जरा ओलांडला, मग सर्व जण वाळवंटाकडे निघाले। सादोक आणि त्याच्या बरोबरचे सर्व लेवी देवाचा कोष घेऊन निघाले होते. त्यांनी देवाच्या कराराचा कोष खाली ठेवला. यरुश्लेम मधून सर्व लोक बाहेर पडेपर्यंत अब्याथार कोषाजवळ उभा राहून अर्पणे अर्पित होता. राजा दाविद साधुकाला म्हणाला, हा देवाचा कोष यरुश्लेमेला परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल. यरुश्लेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल. पण तो माझ्यावर प्रसन्न नसेल तर त्याच्या मनात असेल ते माझे होईल. पुढे राजा सादोक याजकाला म्हणाला, तू द्रष्टा आहेस. तू सुखरूप नगरात परत जा. तुझा पुत्र अहिमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान यांनाही घेऊन जा. हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते, त्या ठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो. तेव्हा देवाचा कोष घेऊन सादोक आणि अब्याथार यरुश्लेमेला परतले आणि तिथेच राहिले. दाविद शोक करत जैतुनाच्या डोंगरावर गेला. मस्तक झाकून अनुवानी तो चालत राहिला. त्याच्या बरोबरच्या लोकांनीही त्याचे अनुकरण केले. तेही रडत होते. एकाने दाविदाला सांगितले, अहितोफेल हा अब्शालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे. तेव्हा दाविदाने देवाची करुणा भाकली. तो म्हणाला, परमेश्वरा अहितोफेलचा सल्ला निष्फळ ठरू दे. दाविद डोंगर माथ्यावर पोहोचला. तेथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे. त्यावेळी हुशे अर्की त्यास भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता. त्याने डोक्यात माती घालून घेतली होती. दाविद हुशेयाला म्हणाला, तू माझ्या बरोबर आलास तर एवढे लोक आहेत, त्यामध्ये आणखी तुझा भार. पण तू यरुश्लेमेला परतलास तर अहितोफेलची मसलत तू धुळीला मिळवू शकशील. अब्शालोमाला सांग, महाराज मी तुमचा दास आहे. मी तुमच्या वडिलांच्या सेवेत होतो, पण आता तुमची सेवा करीन. सादोक आणि अब्याथार हे याजक तुझ्या बरोबर असतील. राजाच्या घरी जे ऐकशील ते सगळे त्यांच्या कानावर घाल. सादोकाचा मुलगा अहिमास आणि अब्याथारचा योनाथान हेही त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या मार्फत तू मला खबर कळवत जा. तेव्हा दाविदाचा मित्र हुशे यरुश्लेम मध्ये परतला. अब्शालोमही तेथे आला.